मत्तयाचे सुवर्तमान याचा 19वा अध्याय. येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहुदिया प्रांतास गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकास येशूने बरे केले. काही परुषी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय? येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की जेव्हा देवाने जग उत्पन्न केले त्यांना नर व नारी असे निर्माण केले आणि देव म्हणाला, म्हणून पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील, ती दोघे एक देह होतील, म्हणून दोन व्यक्ती या दोन नाही तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये. पुरुषांनी विचारले, असे जर आहे तर मग पुरुषांनी सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली? येशूने उत्तर दिले, तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली, पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पतीने परपुरुषाशी व्यभिचार करणे होय. मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, जर पती व पत्नी मधील परिस्थिती अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल. येशूने उत्तर दिले, अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येकाला शक्य होणार नाही, परंतु ज्यांना ही शिकवण स्वीकारण्याची मोकळीक दिली आहे तेच घेतील. कारण आईच्या उदरातून जन्मतास नपुंसक असे आहेत व मनुष्यांनी केले तसे नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले आहेत ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे. नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी ह्यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले, परंतु येशू म्हणाला, लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. मुलावर हात ठेवल्यावर येशू तिथून निघून गेला. नंतर पहा, कोणी एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत? येशूने उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला काय विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे. पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ. त्याने विचारले, कोणत्या आज्ञा? येशूने उत्तर दिले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आई वडिलांना मान दे, आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरांवर प्रीती कर. तो तरुण म्हणाला, या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे, मी आणखी काय करावे? येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरिबांना वाटून दे, म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्यास फार दुःख झाले, कारण तो खूप श्रीमंत होता. म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. मी तुम्हास सांगतो की धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे. जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, मग कोणाचे तारण होईल? येशूने आपल्या शिष्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. पेत्र येशूला म्हणाला, पहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत, मग आम्हास काय मिळेल? येशू म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्या मागे आलात ते सर्व 12 राजासनावर बसाल आणि इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय कराल. ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आई वडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल. पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटले होतील आणि जे शेवटले आहेत ते पहिले होतील.